सर्व लहान थोर श्रोत्यास माझा सप्रेम नमस्कार. आपणा सर्वांचे उपासना कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत आहे. आपण बरे आहात ना? काय करीत आहात श्रोत्यानो? कदाचित आपण कुठल्या तरी कामामध्ये व्यस्त असाल, गप्पा गोष्टी करीत असाल, आणि जे विद्यार्थी आहेत ते अभ्यासामध्ये व्यस्त असतील, किंवा काही लोक झोपण्याच्या तयारीत असतील. थोडा वेळ थांबा, परमेश्वराचे पवित्र वचन ऐका आणि मगच झोपी जा. परमेश्वर आज आपणाशी बोलू इच्छितो. तर सर्वप्रथम आपल्या मनाच्या तयारीकरिता मी सादर करीत आहे हे मधुर गीत.
पदार्पणातून सुखद दिलासा फुलला प्रिय ख्रिस्ता, तव पदार्पणातून सुखद दिलासा फुलला. मना मनाच्या पाकळ्यातून जीवन गंध सरवळला. आगमनाने विश्व शांती फुलली. बाळ ख्रिस्ताच्या आगमनाने विश्व शांती फुलली. त्या फुलण्यातून मना मनाची वेल तृप्तीची फुलली. शांतीचा अखिल जगतासाठी प्रिय ख्रिस्ताचा मार्ग, शांतीचा अखिल जगतासाठी. प्रांतवाद वा राष्ट्रवाद हे सांगुलता सर्वांसाठी. मनाच्या पाकळ्यातून जीवन गंध दरवळला.
ह्यावेळेला आपण प्रार्थना करूया. हे आमच्या पवित्र जिवंत परमेश्वर पित्या, पुन्हा एक बार आम्ही तुझ्या चरणाशी येत आहोत. ही सुंदर वेळ तू आम्हाला दिलीस प्रभू, आम्ही तुझे आभारी आहोत. प्रत्येक क्षणोक्षणी पावलोपावली तू आमचा सहायक झालास, आम्हाला तू सावरून धरलंस, आमचं रक्षण तू केलंस, आमच्या सर्व गरजा तू पुरवल्यास आम्ही तुझे आभारी आहोत. तुझी स्तुती करीत आहोत कारण तू आमचा महान परमेश्वर आहेस. पवित्र प्रभू, आज आमच्यामध्ये ज्या उणीवा आहेत, जे अपराध आहेत, ज्या काही हीन भावना आहेत, दोषाची भावना आहे, ते सर्व तू दूर कर. प्रत्येक पापाची क्षमा आम्हाला दे आणि आम्हाला तू स्वच्छ आणि निर्मळ असं हृदय दे. आमच्या विचारांना तू शुद्ध आणि पवित्र असं कर. स्वतःला तुझ्या पवित्र हातात देत आहोत. जे रोगांनी पीडित आहेत त्यांना स्पर्श करून आरोग्य दे. त्यांचा विश्वास तुझ्यावर वाढू दे प्रभू. प्रत्येक गोष्ट संभव करण्याकरिता तू समर्थ आहेस. तुझ्याकरिता काहीच कठीण नाही. म्हणून प्रभू अशा सर्व गोष्टी आम्ही तुझ्या पवित्र हातात देत आहोत, ज्या आज मानवाकरिता कठीण अशा आहेत. प्रत्येकावर तू आशीर्वाद दे आणि वचन समजण्याकरिता मार्गदर्शन पुरीव, बुद्धीपुरीव, ज्ञान पुरीव. तुझ्याच प्रिय आणि गोड नावामध्ये ही प्रार्थना आम्ही तुझ्याजवळ मागत आहोत, म्हणून तू ऐक. आमेन. श्रोत्यानो, विश्वासणाऱ्यांकरिता योसेफ एक उत्कृष्ट उदाहरण, एक सुंदर आदर्श आहे असे मी मघाशी आपणाला सांगितले. या घटनेतून प्रकट होणारी योसेफाची क्षमाशीलता, त्याचे औदार्य, त्याचा प्रामाणिकपणा व त्याचा पारदर्शक स्वभाव पहा. योसेफाने आपल्या भावांना स्वतःची ओळख पटवून दिली. तसे म्हटले तर योसेफाला आपला परिचय देण्यापूर्वी या सर्व गोष्टी करण्याची काही एक गरज नव्हती. त्याने सुरुवातीलाच आपल्या भावांना आपली ओळख दाखवून त्यांच्यावर अधिकार गाजवला असता तर त्यात काही गैर नव्हते. आपल्या धाकट्या भावाला व वडिलांना तो आपल्या राजकीय व सैनिकी सामर्थ्याने कनानातून घेऊन येऊ शकला असता व वेळोवेळी आपल्या भावांना त्यांच्या निर्दयी कृत्याची व स्वतःच्या सामर्थ्याची आठवण देऊन त्यांना आपल्या मुठीत ठेवू शकला असता. परंतु योसेफाने यापैकी काही एक केले नाही. आपल्या वडील भावांना न दुखावता त्यांची पारख त्याने केली. त्यांनी जो निर्दयपणा त्याला दाखवला होता त्याविषयी सूड घेणे तर दूरच राहिले, पण त्याबाबत तोच त्यांची समजूत काढत होता. तो त्यांना म्हणाला, तुम्ही मला इकडे विकले यावरून आता खिन्न होऊ नका. त्याची क्षमाशीलता व त्याच्या मनाचे मोठेपणच या त्याच्या वागण्यातून दिसून येते. त्याला आपल्या भावांना हेही सांगण्याची गरज नव्हती की त्याने मिस्रात यावे ही देवाची योजना होती, पण तो त्यांच्याशी पारदर्शक स्वभावाने वागत आहे. आपल्या भावांनी खिन्न होऊ नये, घाबरू नये, स्वतःला दोष देत राहू नये ही एक प्रामाणिक इच्छा योसेफाच्या या वाक्यातून प्रकट होते. श्रोत्यांनो, आपल्या भावांना त्यांच्या अपराधाविषयी खिन्न होऊ नका, कारण ही देवाची योजना होती असे सांगणारे योसेफ येशू ख्रिस्ताची एक छोटी प्रतिमा आहे असे मला वाटते. काय आम्ही आमच्या नातेसंबंधाविषयी एवढे समंजस्य, पारदर्शक आणि क्षमाशील आहोत? पुष्कळदा आम्ही आमच्या जवळच्या लोकांविषयी क्षमाशील राहत नाही. त्याच त्याच गोष्टी वर्षोनुवर्षे आम्ही स्मरणात ठेवतो आणि त्याबाबतीत त्यांना टोमणे मारत राहतो. त्यांच्याशी आम्ही चांगल्या प्रकारे बोलत नाही, चांगल्या प्रकारे वागत नाही. परंतु योसेफाने आपल्या भावांना त्यांच्या अपराधांची क्षमा तर केलीच, पण त्याने त्यांना त्या अपराधाविषयी खिन्न होऊ नका, कारण देवाने त्यातून चांगलेच घडवले आहे असेही सांगितले. आता 6-8 वचने आपण वाचूया. 45 अध्याय, उत्पत्तीचे पुस्तक 45 अध्याय, 6-8 वचने. या देशात आज 2 वर्षे दुष्काळ आहे. आणखी 5 वर्षे अशी येणार आहेत की त्यात नांगरणे कापणे काही व्हावयाचे नाही. देवाने मला तुमच्यापुढे यासाठी पाठवले की तुमचा पृथ्वीवर अवशेष ठेवावा, मोठ्या सुटकेसाठी तुम्हास वाचवावे आणि तुमची वंशवृद्धी होऊ द्यावी. तर आता तुम्ही नव्हे तर देवाने मला येथे पाठविले. मला त्याने फारोच्या बापा समान करून त्याच्या सर्व घरादाराचा स्वामी व सर्व मिसर देशाचा शास्ता करून ठेविले आहे. जर श्रोत्यांना आम्ही समर्पित ख्रिस्ती जीवन जगलो आणि आपल्या जीवनातला देवाचा हात ओळखला तर काय आपण संतापू आणि सूड घेण्याचा प्रयत्न करू? मला नाही वाटत की आपण तसे करू शकू. योसेफाने इतर वेळेप्रमाणे आताही देवाला गौरव दिले आहे. योसेफ आता 39 वर्षांचा होता आणि त्याने आपल्या जीवनामध्ये देवाचा हस्तक्षेप होता व आहे अशी साक्ष आपल्या भावांना दिली. 9-11 वचने पुढे वाचूया. 45 अध्याय 9-11 वचने. तुम्ही त्वरा करून माझ्या बापाकडे जा आणि त्याला सांगा, तुमचा मुलगा योसेफ असे म्हणतो की देवाने मला अवघ्या मिसर देशाचा सत्ताधीश केले आहे, तर मजकडे निघून या, विलंब करू नका. तुम्ही गोशेन प्रांतात वस्ती करून राहावे. तुम्ही, तुमची मुले, नातवंडे, शेरडे मेंढरे, गुरे ढोरे व तुमचे सर्व काही घेऊन माझ्या समीप राहावे, कारण 5 वर्षे दुष्काळ पडावयाचा आहे. तर येथे मी तुमचे संगोपन करीन. अशाने तुम्ही, तुमच्या घरचे लोक व तुमचा सर्व परिवार दरिद्री होणार नाही. त्यावेळेस पॅलेस्टाईनमध्ये म्हणजे तेव्हाच्या कनानात इतका भयंकर गंभीर स्वरूपाचा दुष्काळ होता की त्यातून याकोब व त्याचे कुटुंबीय वाचले नसते, ते उपासमारीने नष्ट झाले असते. मिसरच्या सर्वोत्तम प्रांतात, गोशेन प्रांतात त्यांना आणावे अशी योसेफाची इच्छा होती, आणि या गोशेन प्रांतात सर्व जगापासून सुरक्षित अशा ठिकाणी परमेश्वर त्याच्या लोकांना एक राष्ट्र बनवणार होता. आणि योसेफाच्या भावांच्या जीवनावरून हे प्रगट होते की त्यांना कनान सोडण्याची गरज होती. योसेफाला आपल्या आप्त स्वकीयांची फार काळजी होती आणि आपली ओळख त्यांना करून दिल्यानंतर तो लगेचच त्यांना म्हणतो की वडिलांसहित सर्वांना तुम्ही मिस्रामध्ये आणावे. गरजू नातेवाईकांना आम्ही विशेष सहाय्य करायला हवे अशा प्रकारची शिकवण दोन्ही करारांमध्ये आम्हाला सापडते. योहानाचे पहिले पत्र 3:17 सांगते, योहानाचे पहिले पत्र 3:17, परंतु आपल्याजवळ या जगातील उपजीवन असून आणि आपल्या भावाला गरज आहे हे पाहून जो कोणी आपल्याला त्याच्याविषयीचा कळवळा येऊ देत नाही त्याच्यामध्ये देवाची प्रीती कशी राहते. तात्पर्य, जर आमच्यामध्ये देवाची प्रीती आहे असे आपण म्हणतो तर आम्ही आमच्या गरजू स्वकीयांना आणि विश्वासणाऱ्यांना भावांना आपल्याजवळ आहे त्यातून मदत करायला हवी. आपल्याला माहितच आहे श्रोत्यानो की देवाचे दान देण्याच्या निमित्ताने आपल्या आईवडिलांविषयी जबाबदारी जे टाळत होते त्यांचा प्रभू येशूने कडक शब्दांमध्ये निषेध केला. योसेफाने आपल्या समृद्धीचा गर्व केला नाही, त्याने त्या समृद्धीमागचा देवाचा हेतू ओळखला, तो त्याने नम्रतेने स्वीकारला आणि त्यानुसार आपल्या वडिलांना व त्याच्या सर्व भावांना आपल्याकडे मिस्रात येऊन राहण्याची आग्रहाची विनंती त्याने केली. आता आपण 12 वचन वाचूया. पहा, मी योसेफ तुम्हाशी प्रत्यक्ष बोलत आहे हे तुमच्या डोळ्यांना आणि माझा भाऊ बन्यामिन याच्या डोळ्यांना दिसतच आहे. योसेफाने दिलेली स्वतःची ओळख आणि त्यांना त्याने दिलेले आग्रहाचे आमंत्रण हे सर्व याकोबाच्या मुलांसाठी इतके अनपेक्षित होते की त्यांचा त्यावर विश्वास बसला नाही. त्यांच्या चेहऱ्यावर तो अविश्वास अगदी स्पष्ट व्यक्त झाला. पुढे 13-15 वचने पहा. मिस्रातले माझे सर्व वैभव आणि तुम्ही डोळ्यांनी पाहिलेले सगळे माझ्या बापास जाऊन सांगा आणि त्वरा करून माझ्या बापास इकडे घेऊन या. तो आपला भाऊ बन्यामिन याच्या गळ्यात गळा घालून रडला आणि बन्यामिनही त्याच्या गळ्यात गळा घालून रडला आणि सर्व भावांचे मुके घेऊन त्यांच्या गळा पडून तो रडला. यानंतर त्याचे भाऊ त्याच्याबरोबर बोलत बसले. श्रोत्यानो, योसेफाचे पंतप्रधान पद आणि त्याची समृद्धी हे त्याच्या अधिकाराची साक्ष होते. या सर्वांवरून त्याच्या सामर्थ्याची जाणीव त्याच्या भावांना आणि वडिलांना व्हावी आणि त्यांनी कोणतेही भय न बाळगता त्याच्याकडे मिस्रात निघून यावे असे योसेफ या वाक्यांमधून सुचवत आहे. त्याच्या या वाक्यांमध्ये बढाईचा किंचितही अंश नाही. देवाच्या क्रोधापासून या जगाच्या न्यायदंडाच्या वेळेस आमचा निभाव लागणार नाही म्हणून प्रभू येशूने आमच्यासाठी सेनादेश देवाजवळ मध्यस्थी केली आणि त्याने स्वर्ग राज्यामध्ये आमच्यासाठी जागा तयार केली आहे आणि तो आम्हाला तिकडे जाण्यासाठी आग्रहाचे आमंत्रण देत आहे. त्याने आमच्या वाटेचे प्रायश्चित स्वतः त्या कालवरीच्या वधस्तंभावर भोगले आणि आपल्या देहातून आमच्यासाठी सर्व समर्थ देवाकडे जाण्यासाठी जिवंत मार्ग तयार केला. एवढे मोठे अमोल असे तारण त्याने तुमच्या व माझ्यासाठी सिद्ध केले आणि आता तो आमची वाट पाहत आहे. श्रोत्यानो, प्रभू येशू ख्रिस्त आपणातील प्रत्येकावर प्रेम करतो. त्याने आपणातील प्रत्येकासाठी त्या वधस्तंभावर स्वतःचा प्राण दिला. आता आपण 16 वचन वाचूया. योसेफाचे भाऊ आले आहेत अशी बातमी फारोच्या वाड्यात पोहोचली, ती ऐकून फारोस व त्याच्या चाकरास आनंद झाला. योसेफाचे त्या लोकांवर इतके चांगले मत होते आणि इतका प्रभाव होता की फारोला आणि त्याच्या चाकरांना जेव्हा कळले की योसेफाचे भाऊ आलेले आहेत तेव्हा त्यांना आनंद झाला. 17-18 वचनापुढे आम्हाला सांगतात, फारो योसेफास म्हणाला, तू आपल्या भावास सांग एवढे करा की आपली जनावरे लादून निघा व कनान देशात जा आणि आपला बाप व आपली मुले माणसे ह्यास घेऊन मजकड या, म्हणजे मिसर देशात जे काही उत्कृष्ट आहे ते मी तुम्हास देईन व या देशातले उत्तम पदार्थ तुम्हास खावयास मिळतील. फारोचे योसेफावर केवढे प्रेम होते हे या त्याच्या आदेशातून आमच्या समोर स्पष्ट होते. त्याने फार विशेष असे आमंत्रण योसेफाच्या घरच्या लोकांना पाठवले आणि त्यांची काळजी घेण्याचे आश्वासन त्याने त्यांना दिले. त्याचप्रकारे श्रोत्यांनो, परमेश्वर आमच्या सर्व गरजा पुरवण्याचे आश्वासन आम्हाला देतो. तो आमची काळजी घेतो. आमच्या भौतिक गरजा त्याने फार मुबलक प्रमाणात पुरवलेल्या आहेत, परंतु लोकांच्या लोभी वृत्तीमुळे आज काही लोक फार भयंकर अशा समस्या झेलत आहेत. देवाने आपली कृपा आमच्या भौतिक गरजा पुरवण्यापर्यंतच मर्यादित ठेवली नाही, त्याने ती आमच्या आत्मिक गरजेसाठीही आमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. आम्ही देवाच्या कृपेने विश्वासाच्या द्वारे तारलेले आहो. पापापासून, सैतानापासून व मरणापासून देवाने आम्हाला त्याच्या कृपेने सोडविलेले आहे आणि शारीरिक मरण येईपर्यंत आम्ही विश्वासात टिकून राहावे म्हणून त्याने आम्हाला कृपेनेच पवित्र आत्म्याचे सामर्थ्य, विश्वास, मार्गदर्शक असे पवित्र जन, संतांची साक्ष व विश्वासणाऱ्यांची सहभागिता या सर्व गोष्टी पुरवलेल्या आहेत. असे काहीच त्याने आमच्यापासून राखून ठेवले नाही ज्याची आम्हाला गरज आहे. त्याने या जगामध्ये त्याच्या कृपेच्या योगाने आम्हाला राखून ठेवलेले आहे. पेत्राचे पहिले पत्र पहिला अध्याय आणि पाचवं वचन आम्हाला सांगतं, जे तारण शेवटल्या काळी प्रगट होण्यास तयार आहे ते प्राप्त होण्यास तुम्ही देवाच्या शक्तीने विश्वासाच्या द्वारे राखलेले आहात. तसेच पेत्राचे दुसरे पत्र पहिला अध्याय 2-4 वचने सांगतात, देव आणि आपला प्रभू येशू याच्या ओळखीने तुम्हाला कृपा व शांती विपुल होत, ज्याने आपणास आपले स्वतःचे गौरव व सद्गुण मिळण्यासाठी बोलावले. त्याच्या ओळखीने, त्याच्या दैवी सामर्थ्याने आपणास जीवनाला व सुभक्तीला साधक अशा सर्व गोष्टी दिल्या आहेत. म्हणून त्यांच्या योगे आपणास मोलवाण आणि अत्यंत मोठी वचने दिलेली आहेत, यासाठी की त्याकडून तुम्ही जगातील दुष्टाई जी हवेमुळे आहे ती चुकून दैवी स्वभावाचे विभागी व्हावे. प्रभू परमेश्वराने आमच्यासाठी केवळ पापांची क्षमास दिलेली नाही, तर पापापासून तारण पावलेले विश्वासाचे जीवन जगण्यासाठी सर्व आवश्यक त्या गोष्टी त्याने पुरवलेल्या आहेत. आमच्यामध्ये काही सद्गुण आहेत म्हणून त्याने असे केले असे नाही श्रोत्यांनो, तर केवळ आपल्या कृपेस्तव त्याने हे केलेले आहे. देवाच्या कृपेची सुवार्ता काय आहे हे सांगताना देवाच्या एका सेवकाने म्हटले, एका भिकाऱ्याने दुसऱ्या भिकाऱ्याला भाकरी कोठे मिळते ते सांगणे म्हणजे सुवार्ता होय. होय श्रोत्यांनो, पापाने बरपटलेल्या मानवासाठी फुकट तारण सिद्ध करून देणे ही देवाची असीम कृपा आहे. हे सत्य तुम्ही स्वीकारले नाही तरी ते बदलत नाही. सत्य ते सत्यच राहते आणि ते राहणार आहे. याकोब व त्याच्या 12 मुलांना देवाने निवडले हे देवाच्या कृपेने झाले. त्यांच्यात काही सद्गुण होते म्हणून त्याने त्यांना निवडले नाही, आणि त्याने त्यांना निवडले व त्यांच्यासाठी उत्तम ती तरतूदही केली. मिसर देशातील उत्तम ते त्यांना मिळणार होते व देशाचे सत्व ते खाणार होते. लक्षात घ्या की परमेश्वर त्याच्या निवडलेल्यांना जे देतो ते उत्तम तेच देतो, आलतू फालतू किंवा दुय्यम दर्जाचे काहीच देत नाही. मत्ते कृषुवर्तमान 7:9-11 या वचनांमध्ये प्रभू येशूने आपल्या शिष्यांना सांगितले की तुमच्यातला असा कोणता माणूस आहे की जो आपल्या मुलाने आपल्याजवळ भाकर मागितली तर त्याला धोंडा देईल, किंवा त्याने मासा मागितला तर त्याला साप देईल? यास्तव जर तुम्ही वाईट असता, आपल्या लेकरास चांगल्या देणग्या देण्याचे समजता, तर तुमचा बाप जो आकाशात आहे त्याच्यापाशी जे मागतात त्यांना तू किती विशेष करून चांगल्या गोष्टी देईल. नंतर आता आपण 45:19 वचन वाचूया. आता तुला माझी आज्ञा आहे की त्यास सांग, एवढे करा, आपल्या बायका मुलांसाठी मिसर देशातून गाड्या घेऊन जा आणि आपल्या बापासही घेऊन या. त्या काळातील इजिप्त इतर देशांपेक्षा अधिक प्रगत होता. इतर देशांमध्ये विशेष करून कनानामध्ये दळणवळणासाठी गाढवांचा व उंटांचा उपयोग होत असे, पण मिसरमध्ये गाड्या बहुधा घोडा गाड्यांचा वापर केला जात होता. फारोने याकोबाच्या प्रवासाचीही तरतूद केली. 20 वचन आम्हाला सांगतं, आपल्या मालमत्तेविषयी हळहळू नका, साऱ्या मिसर देशात जे काही उत्कृष्ट आहे ते तुमचेच आहे. श्रोत्यांनो, फारोचे हे औदार्य काही विशेष आहे असे वाटते. योसेफामुळे त्याच्या देशात स्थैर्य व समृद्धी आली होती आणि त्याला आशीर्वाद प्राप्त झाले होते आणि योसेफाचा प्रामाणिकपणा विश्वासयोग्यता ह्यामुळे तो इतका प्रभावित झालेला होता की तो त्याच्या कुटुंबातील लोकांकरिता सर्व काही करण्यास तयार होता. 21-24 वचने वाचूया. इस्रायलाच्या मुलांनी तसे केले आणि फारोच्या हुकमाप्रमाणे योसेफाने त्यास गाड्या व वाटेची शिधा सामग्री दिली. त्यांनी प्रत्येकास एक एक नवा पोशाख दिला आणि बन्यामिनास 300 रुपये आणि 5 नवे पोशाख दिले. त्याचप्रमाणे त्याने आपल्या बापासाठी मिस्रातील उत्कृष्ट पदार्थ लादलेले 10 गाढव आणि धान्य भाकरी व वाटेसाठी इतर अन्न सामग्री यांनी लादलेल्या 10 गाढवी रवाना केल्या. याप्रकारे त्याने आपल्या भावांची रवानगी केल्यावर ते मार्गस्थ झाले. जाताना तो त्यास म्हणाला, सांभाळा, वाटेने भांडू नका. श्रोत्यांनो, योसेफाने जरी आपल्या भावांची पारख केली होती तरी त्यांच्यामध्ये आपसात हेवेदावे आहेत हे तो जाणून होता आणि म्हणून जाताना त्याने त्यांना सांगितले की वाटेत भांडू नका. 25-26 वचने. ते मिस्रातून निघून वर कनान देशी आपला बाप याकोब याजकडे जाऊन पोहोचले. योसेफ अजून जिवंत आहे, अवघ्या मिसर देशावर त्याची सत्ता आहे असे त्यांनी त्यास सांगितले तेव्हा त्याचे भान हरपले, कारण त्याला त्यांचा विश्वास येईना. याकोबाचा एक पक्का गैरसमज झाला होता की त्याचा लाडका मुलगा योसेफ जिवंत नाही आणि जेव्हा ह्या भावांनी येऊन सांगितले की योसेफ जिवंत आहे तेव्हा त्याचा एकदम विश्वास बसला नाही, त्याचे भान हरपले. 27-28 वचने. मग योसेफाने त्यास सांगितले होते ते सर्व त्यांनी निवेदन केले आणि त्यांचा बाप याकोब याने त्याला नेण्यासाठी योसेफाने पाठविलेल्या गाड्या पाहिल्या तेव्हा त्याच्या जीवात जीव आला आणि इस्रायल म्हणाला, पुरे झाले, माझा मुलगा योसेफ अद्याप जिवंत आहे, मी मरण्यापूर्वी त्याला जाऊन पाहिन. योसेफाचा अधिकार, त्याची संपत्ती या सर्व गोष्टींविषयी याकोबाला फार आनंद वाटला असे नाही, तर आपला आवडता मुलगा जिवंत आहे आणि मरणापूर्वी मी त्याला पाहू शकेन या आशेने तो फार आनंदी झाला व मिस्रात त्याच्याकडे जाण्यासाठी तो तयार झाला. एरवी श्रोत्यानो, त्याने कनान देश सोडला नसता, आपल्या मुलाला पाहून दुष्काळ संपताच आपण परत यावे असा विचार करून तो निघाला, परंतु तो परत कधीही जिवंत असा कनानात परत आला नाही. त्याच्या मरणानंतर त्याची उत्तरक्रिया कनानात करण्यात आली, म्हणजे त्याच्या मृतदेहाला कनानमध्ये दफन करण्यात आले, पण त्याचे कुटुंबीय मिस्रात राहिले. या घटनेनंतर सुमारे 400 वर्षाच्या कालावधीनंतर याकोबाचे 12 वंश एक मोठे राष्ट्र बनून मिस्रातून बाहेर पडून कनानात दुधामंधाच्या देशात परत येणार होते. त्यांनी काही विशेष कार्य केले नव्हते किंवा त्यांच्यामध्ये काही विशेष असे गुण नव्हते की ज्यामुळे देवाने त्यांना निवडावे. ही देवाची अपार कृपा होती की देवाने त्यांना निवडावे. देवाच्या या कृपेविषयी तुमचा प्रतिसाद काय आहे? तुमच्यापैकी काही जण कुत्सितपणे म्हणतील, देवाची कृपा आमच्यावर आहे म्हणून तर आम्ही जिवंत आहोत. श्रोत्यांनो, देवाच्या कृपेविषयी असल्या प्रतिसादाची मी आपणाकडून अपेक्षा करीत नाही. आपल्या अंतकरणात जरा झुकून पहा, त्याच्यावर केवढे व्रण आहेत, काही दुःखाचे तर काही पापांचे, असे तुम्ही म्हणू शकत नाही की तुम्ही कधी पाप केले नाही. पवित्र शास्त्र सांगते की जर तुम्ही एखाद्या स्त्रीकडे कामुक नजरेने पाहिले तरी तुमच्याकडून व्यभिचाराचे पाप झाले आहे आणि जर तुम्ही आपल्या अंतकरणात आपल्या भावाविषयी भयंकर तिरस्कार द्वेष बाळगत आहात तर तुम्ही मनुष्यघातक आहात. जर तुम्ही आपल्या अंतकरणात आपल्या व देवामध्ये एखाद्या वस्तूची किंवा व्यक्तीची प्रतिमा बाळगत असाल, तिचीच मनोमन पूजा करीत असाल, तर ती एक मूर्तीपूजा आहे आणि देवाच्या आज्ञेनुसार तेही एक पाप आहे. प्रत्येक मानवाचा जन्म पापामध्ये होतो आणि येशू ख्रिस्त एकटा सोडला तर या जगातली एकही व्यक्ती पापविरहित नाही. आणि असे जे आम्ही सर्व पापी आहोत ते आम्हाला आमची स्वतःची पापांपासून सुटका करता येणे शक्य नाही. पाप आमच्या नसानसामध्ये भिनलेले आहे आणि या सत्याची प्रचिती आपणाला लहान मुलांच्या वागण्यातून येईल. अहंकार हे एक पाप आमच्यामध्ये भिनलेले आहे. आम्ही स्वतःच्या बुद्धिमत्तेविषयी इतके गर्व करणारे आहोत की आम्हाला हे सत्य स्वीकारायला नको आणि ते स्वीकारायला नको म्हणून आम्ही वेगवेगळी कारणे शोधून काढतो. देवाची कृपा आमच्या बुद्धिमत्तेला आव्हान देणारी आहे. वधस्तंभाचा साधेपणा आमच्यासाठी अडखळण असे आहे. एखाद्या संताने त्या वधस्तंभावर मरण पावल्याने सर्व मानवजातीच्या पापाचे क्षालन कसे होईल असा आम्हाला प्रश्न पडतो. त्या वधस्तंभावर टांगलेल्या देवाच्या कोकऱ्याला पहा, त्याने आमचे अन्याय स्वतःवर वाहून नेले आहेत हे सांगणे आम्हाला हास्यास्पद वाटते. ही जी वृत्ती आहे श्रोत्यानो, ती मानवाच्या अहंकारामुळे आहे आणि ख्रिस्ताकडे येण्यासाठी लोक यासाठी अडखळतात की त्याच्याकडे येताना त्यांना त्यांची बुद्धिमत्ता, त्यांची शारीरिक ताकद व त्यांचे भौतिक सामर्थ्य नाकारून यावे लागते. आपला ह्याविषयीचा गर्व नाकारणे माणसाला फार कठीण वाटते. म्हणून श्रोत्यानो, आज परमेश्वराची इच्छा आहे की आम्हातील प्रत्येकाने नम्र अंतकरणाने पश्चातापी हृदयाने त्याच्याजवळ यावे. देवाची कृपा आम्हाला फुकट मिळते व मिळाली आहे म्हणून आपण तिची किंमत करीत नाही आणि तिच्या बदलात देवाचे साधे आभारही मानत नाही. पण आपणाला सांगू द्या की ही कृपा तुमच्या व माझ्यापर्यंत पोहोचवणे देवासाठी फार महाग पडले. त्याला त्या कृपेसाठी आपल्या प्रिय व एकुलत्या एका तरुण पुत्राच्या जीवाची किंमत मोजावी लागली. तेव्हा त्याची ही विपुल कृपा तुमच्या आणि माझ्यासाठी उपलब्ध झाली. देवाच्या या अमर्याद, अपरिमित, असीम व अनाकलनीय कृपेसमोर मानवाचा गर्व किती घृणास्पद व मूर्खपणाचा वाटतो. देवाला ही कृपा आमच्यापर्यंत पोहोचवणे जसे महागात पडले आहे, तसे ह्या कृपेला नाकारणे आमच्यासाठीही एक दिवस फार महागात पडणार आहे हे आम्ही लक्षात ठेवायला हवे. कारण देवाच्या या कृपेचा काळ संपल्यानंतर देवाचा क्रोध ती कृपा नाकारणाऱ्यांवर ओतला जाणार आहे आणि त्या क्रोधातून कोणी सुटू शकणार नाही. म्हणून आजच येशू ख्रिस्ताजवळ या. त्याच्याजवळ येण्यासाठी वेळ लावू नका, उशीर करू नका. त्या कृपेच्याद्वारे तुम्हाला पापांची क्षमा, मरणावर विजय आणि सार्वकालिक जीवन हे तर प्राप्त होईलच, पण त्यासोबत जीवन जगण्यासाठी देवाची कृपा आपणाला पुरेशी होईल. प्रभू परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देऊ.
आजच्या उपासना कार्यक्रमात परमेश्वराच्या जिवंत वचनातून मार्गदर्शन आपण ऐकलं. आजच्या या वचनातून आपणास काही आशीर्वाद मिळाला असेल यात काही शंका नाही. श्रोतेहो, जीवनविषयक काही शंका असल्यास किंवा काही प्रश्न असल्यास किंवा काही प्रार्थना निवेदन असल्यास पत्राद्वारे आम्हास अवश्य कळवा. आम्हाला अगदी आनंदच होईल. पत्र व्यवहारासाठी आमचा पत्ता लिहून घ्यावा. कार्यक्रम उपासना, पोस्ट बॉक्स क्रमांक 102, बेजनबाग, नागपूर. पिनकोड क्रमांक 440004.
आमचा ईमेल ऍड्रेस आहे marathittb@radio882.com. ईमेल ऍड्रेस पुन्हा एकदा ऐका, marathittb@radio882.com.
बरं, तर आता इथंच थांबूया कारण आपल्या कार्यक्रमाची वेळही संपत आलेली आहे. पुन्हा आपली भेट आपल्या पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.